नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. बिहारच्या जहानाबाद इथल्या बाबा सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी होऊन 3 महिलांसह 7 भाविकांचा मृत्यू झाला तर 10 अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर गया इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिक विक्रेते आणि भाविकांमध्ये काही कारणाने वाद झाल्याने मध्यरात्री चेंगराचेंगरी झाली. मंदिर परिसर अतिशय अरुंद असल्याने चेंगराचेंगरीमुळे गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याचं पोलीस अधीक्षक अरविंद सिंग प्रताप यांनी सांगितलं. बडतर्फ प्रशिक्षक प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांना 21 ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिले आहेत. नागरी सेवा परीक्षा फसवणूक करून उत्तीर्ण झाल्याचा आरोप करत दिल्ली पोलिसांनी खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या जामीन अर्जावर न्यायालयानं दिल्ली पोलीस आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून उत्तर मागवलं आहे. महसूल गुप्तचर संचालनालयानं काल नागपूर इथं मेफेड्रोन कारखान्यावर छापा टाकून सुमारे 78 कोटी रुपये किमतीचे 52 किलो मेफेड्रोन द्रव स्वरुपात जप्त केले. यासोबत कच्चा माल आणि उपकरणं देखील जप्त करण्यात आली आहेत. शहरातल्या एका निर्माणाधीन इमारतीत मेफेड्रोनचं उत्पादन सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कोठडीत पाठवण्यात आलं आहे. महसूल पंधरवाड्यानिमित्त नांदेड इथं काल एक धाव सुरक्षेची ही मिनी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय इथं हिरवा झेंडा दाखवून या रॅलीची सुरुवात केली. विविध आपत्तीसंदर्भात युवकांमध्ये जनजागृती व्हावी आणि त्यांनी सुरक्षिततेचे नियम पाळावे या हेतूने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्ह्यातल्या अनेक शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे लाभार्थी असणाऱ्या नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम 20 ऑगस्टपर्यंत जमा केली जाणार आहे. आतापर्यंत 119 कोटी रुपये जमा झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला नसेल त्यांनी 20 ऑगस्टनंतर तालुकास्तरीय कार्यालयात चौकशी करावी असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला तरी विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. सिंचन प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रांमध्येही चांगला पाऊस झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या विदर्भातल्या 6 मोठ्या प्रकल्पांमधून विसर्ग सुरू आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातल्या ऊर्ध्व वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातल्या बेंबळा, नागपूर जिल्ह्यातल्या पेंच तोतलडोह, गोंदिया जिल्ह्यातल्या इटियाडोह, भंडारा जिल्ह्यातल्या गोसीखुर्द आणि वर्धा जिल्ह्यातल्या निम्न वर्धा प्रकल्पांचा समावेश आहे. वैनगंगा, वर्धा आणि बेंबळा नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागपूर विभागातल्या मोठ्या प्रकल्पांमध्ये 74.11% तर अमरावती विभागातल्या प्रकल्पांमध्ये 60.12% पाणीसाठा झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळा धरणाची पाणी पातळी वाढल्यानं आज धरणातून 2000 घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये आवश्यकता भासल्यास मुळा धरणातून नदीपात्रामध्ये टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येणार असून नदीकाठच्या गावांनी आवश्यक ती दक्षता घेण्याचं आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे. पुढील महिन्यात हरियाणा इथं महिलांसाठी पहिली जागतिक कबड्डी स्पर्धा होणार आहे. त्याला वैश्विक प्रवासी महिला कबड्डी लीग असं नाव देण्यात आलं आहे. त्यामध्ये 15 देशातले महिला संघ सहभागी होणार आहेत. जागतिक स्तरावर कबड्डी खेळाला महत्व प्राप्त व्हावं, या खेळाचा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये समावेश व्हावा आणि 2036 भारतामध्ये ऑलिम्पिक स्पर्धांचं आयोजन करण्याच्या दृष्टीने भारताच्या दावेदारीला बळ प्राप्त व्हावं या उद्देशाने भारतात हरियाणामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. इंग्लंड, पोलंड, अर्जेंटिना, इटली आदी देशांच्या संघांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या 25 तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा 113 भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार येत्या 23 तारखेपर्यंत 1800 11 7800 या निःशुल्क क्रमांकावर नरेंद्र मोदी एपवर किंवा माय जीओव्ही ओपन फोरमवर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.